उत्पत्ती अध्याय 40। या गोष्टीनंतर असे झाले की फारो राजाचा प्यालेबदार म्हणजे राजाला द्राक्षारस देणारा आणि आचारी यांनी आपल्या धन्याच्या मिस्र्याच्या राजाचा अपराध केला। फारो राजा त्याच्या या दोन अधिकाऱ्यांवर म्हणजे त्याचा मुख्य प्यालेबदार व त्याचा मुख्य आचारी यांच्यावर संतापला आणि त्याने त्यांना पहारेकऱ्यांचा सरदाराच्या वाड्यात योसेफ कैदेत होता त्या ठिकाणी तुरुंगात टाकले। तेव्हा पहारेकऱ्यांच्या सरदाराने त्या दोघाही अपराध्यांना योसेफाच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले। ते दोघे काही काळपर्यंत कैदेत राहिले। मिस्री राजाला प्याला देणारा व त्याचा आचारी हे तुरुंगात असताना त्या दोघांनाही एकाच रात्री त्यांना लागू पडतील अशी स्वप्ने पडली। दुसऱ्या दिवशी सकाळी योसेफ त्यांच्याकडे गेला तेव्हा पहा ते त्यास दुःखी असलेले दिसले। तेव्हा त्याच्या धन्याच्या वाड्यात जे फारूचे सेवक त्याच्याबरोबर कैदेत होते त्यांना त्याने विचारले, आज तुम्ही असे दुःखी का दिसता? ते त्यास म्हणाले, आम्हा दोघांनाही रात्री स्वप्ने पडली परंतु त्यांचा अर्थ सांगणारा कोणी नाही। योसेफ त्यांना म्हणाला, स्वप्नाचा अर्थ सांगणे देवाकडे नाही काय? कृपया आपापले स्वप्न मला सांगा। तेव्हा राजाला प्याला देणाऱ्या प्यालेबदाराने योसेफाला आपले स्वप्न सांगितले। तो म्हणाला, मी माझ्या स्वप्नात पाहिले की माझ्यासमोर एक द्राक्षवेल आहे। द्राक्षवेलाला 3 फाटे होते। त्या फाट्यांना पाने फुटली व त्यास फुलवरा आला व नंतर त्याच्या घडास पिकलेली द्राक्षे आली। फारो राजाचा प्याला माझ्या हातात होता तेव्हा मी ती द्राक्ष घेतली आणि फारोच्या त्या प्याल्यात पिळली आणि द्राक्षारसाचा तो प्याला मी फारोच्या हातात दिला। योसेफ त्यास म्हणाला, तुझ्या स्वप्नाचा अर्थ मी तुला उलगडून सांगतो। ते 3 फाटे म्हणजे 3 दिवस आहेत। 3 दिवसांनी फारो राजा तुझे मस्तक उंचावील व तुला पुन्हा तुझ्या पूर्वीच्या कामावर परत घेईल। तू आतापर्यंत फारोच्या प्यालेबदाराचे जे काम करीत होतास तेव्हाच्या त्या पहिल्या रीतीप्रमाणे तू फारोचा प्याला त्याच्या हातात देशील, परंतु तुझे चांगले होईल तेव्हा माझी आठवण कर व कृपा करून फारोला माझ्या संबंधी सांगून मला या तुरुंगातून बाहेर काढ, कारण मला माझ्या इब्री लोकांच्या देशातून येथे पळवून आणले आहे। मी येथे तुरुंगात राहावे असा कोणाचा काहीच अपराध मी केला नाही। स्वप्नाचा अर्थ चांगला आहे हे पाहून मुख्य आचार्याने योसेफास म्हटले, मलाही एक स्वप्न पडले आणि पहा माझ्या डोक्यावर भाकरीच्या 3 टोपल्या होत्या। सगळ्यात वरच्या टोपलीत फारो राजासाठी भट्टीत भाजलेली सर्व प्रकारची पक्वान्ने होती, परंतु माझ्या डोक्यावरील त्या टोपलीतील पदार्थ पक्षी खात होते। योसेफाने उत्तर दिले, तुझ्या स्वप्नाचा अर्थ मी उलगडून सांगतो। त्या 3 टोपल्या म्हणजे 3 दिवस आहेत। 3 दिवसात फारो राजा तुझे शिर वर करून उडवून टाकील आणि तुला झाडाला टांगील आणि पक्षी तुझे मांस तोडून खातील। 3 दिवसानंतर फारो राजाचा वाढदिवस होता तेव्हा त्याने आपल्या सर्व सेवक वर्गाला एक मेजवानी दिली। त्यावेळी त्याने त्याचा आचारी आणि प्यालेबदाराकडे त्याच्या इतर सेवकांपेक्षा अधिक लक्ष दिले। त्याने प्यालेबदाराची सुटका केली व त्यास पुन्हा पूर्वीप्रमाणे त्याच्या कामावर ठेवले आणि प्यालेबदाराने पुन्हा एकदा प्याला फारो राजाच्या हातात दिला, परंतु योसेफाने अर्थ सांगितला होता त्याप्रमाणेच त्याने आचार्याला फाशी दिली, पण त्या प्यालेबदाराला योसेफाची आठवण राहिली नाही, त्यास त्याचा विसर पडला।